श्री दासबोध, दशक आठवा, मायोद्भव, समास दूसरा, सूक्ष्म आशंका निरूपण।
श्री राम मागा श्रुति आक्षेपिले ते पाहिजे निरोपिले निरावेवी कैसे जाले चराचर याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन तेथे माया मिथ्याभान विवर्त रूप भासे आदि एक परब्रह्म नित्य मुक्त अक्रिय परम तेथे अव्याकृत सूक्ष्म जाली मूळ माया एक ब्रह्म निराकार मुक्त क्रिये निर्विकार तेथे माया वोडंबर कोठून जाली ब्रह्म अखंड निर्गुण तेथे छाधरी कोण निर्गुणी सगुणे वेण इच्छा नाही मुळी असे चिना सगुण म्हणून नामे निर्गुण तेथे झाले सगुण कोणे परी निर्गुणची गुणा आले ऐसे जरी अनुवादले लागो पाहे येणे बोले मूर्खपण एक म्हणती निरावेव करून अकर्ता तो देव त्याची लीळा बापुडे जीव काय जाणती एक म्हणती तो परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे उगाच महिमा सांगती शास्त्रार्थ अवघालोपिती बळेचे निर्गुणास म्हणती करूनी अकर्ता मुळी नाही कर्तव्यता कोण करून अकर्ता करता अकर्ता हे वार्ता समूळ मिथ्या जेठाईचे निर्गुण तेथे कैचे करते पण तरी हे छाधरी कोण सृष्टी रचाव्याची इच्छा परमेश्वराची येसी युक्ती बहुते कांची परित्या निर्गुणास इच्छा कैची हे कळेना, तरी हे तुके कोण केले किंवा आपणची झाले, देवे वीण उभारले कोणी परी, देवे वीण झाले सर्व मग देवास कैचा ठाव, येथे देवाचा भाव दिसून आला, देव म्हणू सृष्टी करता तरी एवं पाहे सगुणता, निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली, देव ठाईचा निर्गुण तरी सृष्टिकर्ता कोण, कर्तेपणाचे सगुण नासिवंत, येथे पडले विचार कैसे झाले सचराचर, माया म्हणू स्वतंत्र तरी हे ही विपरीत दिसे, माया कोणी नाही केली हे आपणची विस्तारली, ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता, देव निर्गुण स्वतसिद्ध त्यासी मायेसी काये संबंध, ऐसे बोलता विरुद्ध दिसून आले, सकळ काही कर्तव्यता आली मायेच्याची माथा, तरी भक्तास उद्धरिता देव नाही की, देवे मीण नुसती माया कोण नील विलया, आम्हा भक्ता सांभाळाया कोणीच नाही, म्हणून माया स्वतंत्र ऐसा न घडे की विचार, मायेस निर्मिता सर्वेश्वर तो एकच आहे, तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार, तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे, श्रोता भावे सावधान एकाग्र करूनिया मन, आता कथानुसंधान सावधैका, एके आशंकेचा भाव जनी वेगळाले अनुभव, तेही बोली जे ते सर्व येथानुक्रमे, एक म्हणती देवे केली म्हणून हे विस्तारली, देवास इच्छा नसती झाली तरी हे माया कैची। एक म्हणती देव निर्गुण, तेथे इच्छा करी कोण। माया मिथ्या हे आपण झालीच नाही। एक म्हणती प्रत्यक्ष दिसे, तयेसी नाही म्हणता कैसे। माया हे अनादि असे, शक्ती ईश्वराची। एक म्हणती साच असे, तरी हे ज्ञाने कैसी निरसे। साचा सारखीच दिसे, परी हे मिथ्या। एक म्हणती मिथ्या स्वभावे, तरी साधन कासया करावे। भक्ति साधन बोलिले देवे, माया त्यागा कारणे। एक म्हणती मिथ्या दिसते, भये अज्ञान सन्ने पाते। साधन औषध ही घेजेते, परी ते दृश्य मिथ्या। अनंत साधने बोलिली, नानामते भांबावली। तरी माया नवचे त्यागिली, मिथ्या कैसी म्हणावी। मिथ्या बोले योगवाणी, मिथ्या वेदशास्त्री पुराणी। मिथ्या नाना निरूपणी बोलिली माया। माया मिथ्या म्हणता गेली, हे वार्ता नाही ऐकिली। मिथ्या म्हणताच लागली समागमे। जयाचे अंतरी ज्ञान, नाही ओळखिले सज्जन। तयास माया मिथ्या भान, सत्यची वाटे। जीणे जैसा निश्चय केला, तयासी तैसाची फळला। पाहे तोची दिसे बिंबला, तैसी माया। एक म्हणती माया कैची, आहे ते सर्व ब्रह्मची। थिजल्या विघुरल्या घृताची, ऐक्यतान मोडे। थिजले आणि विघुरले, हे स्वरूपी नाही बोलिले। साहित्य भंगले येणे बोले, म्हणती एक। एक म्हणती सर्व ब्रह्म, हे न कळे जयास वर्म। तयाचे अंतरीचा भ्रम, गेलाच नाही। एक म्हणती एकची देव, तेथे कैचे आणिले सर्व सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्य वाटे एक म्हणती एकची खरे आनुही नाही दुसरे सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहजचे झाले सर्व मिथ्या एक सरे उरले तेचे ब्रह्म खरे ऐसे वाक्ये शास्त्राधारे बोलती एक आलंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण आटाटी व्यर्थ सीण म्हणती एक हीन उपमा एक देसी कैसी साहेल वस्तुसी वर्ण व्यक्ती अव्यक्तासी साम्यतान घडे सुवर्णी दृष्टी घालिता मुळीच आहे व्यक्तता आळंकार सोने पाहता सोनेची असे मुळी सोनेची हे व्यक्त जड एक देसी पीत पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत केवी घडे दृष्टांत तितुका एक देसी देणे घडे कळायासी सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे उत्तम मध्येम कनिष्ठ एका दृष्टांते कळे स्पष्ट एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे कैचा सिंधु कैची लहरी अचळास चळाची सरी साचायसे उडंबरी मानूच नये वोडंबरी हे कल्पना नाना भास दाखवी जना ये रवी हे जाणा ब्रह्मची असे ऐसा वाद एकमेका लागता राहिली आशंका तेची आता पुढे ऐका सावध होनी माया मिथ्या कळवाली परी ते ब्रह्मी कैसी झाली म्हणावे ते निर्गुणे केली तरी ते मुळीच मिथ्या मिथ्या शब्दी काहीच नाही तेथे केले कोणे काई करणे निर्गुणाचा ठाई हे अघटित करता ठाईचा रूप केले ते ही मिथ्या रूप तथापि फेडू आक्षेप श्रोतयांचा।
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म आशंका निरूपण नाम समास दुसरा।